ಕ್ಷಿದೇವ್ಯಂ ಬತವಾರ್ದ್ರ ದೃಷ್ಟ್ಯ ಮೂಕಸ್ವಯಂ ಮೂಕಕವೇ ಯಥಾಸೀತ್ ತಥಾ ಕುರು ತ್ವಂ ಪರಮೇಶ ಜಾಯೇ ತ್ವತ್ಪಾದ ಮೂಲೇ ಪ್ರಣತಂ ದಯಾರ್ದ್ರೇ ಉತ್ತಿಷ್ಠೋತ್ತಿಷ್ಠ ವರದೆ ಉತ್ತಿಷ್ಠ ಜಗದೀಶ್ವರೇ ಉತ್ತಿಷ್ಠ ಜಗದಾಧಾರೇ ತ್ರೈಲೋಕ್ಯಂ ಮಂಗಳಂ ಕುರು ಶೃಣೋಷಿ ಕಶ್ಚಿದ್ವನಿರುತ್ಥಿತೋಯಂ ಮೃದಂಗಭೇರಿ ಪಟಹಾನಕಾನಾಂ ವೇದಧ್ವನಿಂ ಶಿಕ್ಷಿತ ಭೂಸುರಾಣಾಂ ಶೃಣೋಷಿ ಭದ್ರೇ ಕುರು ಸುಪ್ರಭಾತಂ ಶೃಣೋಷಿ ಭದ್ರೇ ನನು ಶಂಖಘೋಷಂ ವೈತಾಳಿಕಾನಾಂ ಮಧುರಂ ಚ ಗಾನಂ ಶೃಣೋಷಿ ಮಾತಪ್ಪಿಕ ಕುಕ್ಕುಟಾನಾಂ ಧ್ವನಿಂ ಪ್ರಭಾತೇ ಕುರು ಸುಪ್ರಭಾತಂ ಮಾತರ್ನಿರೀಕ್ಷ್ಯ ವದನಂ ಭಗವಾನ್ ಶಶಾಂಕೋ ಲಜ್ಜಾನ್ವಿತ ಸ್ವಯಮಹೋ ನಿಲಯಂ ಪ್ರವಿಷ್ಠಃ ದ್ರಷ್ಟುಂ ತ್ವದೀಯ ವದನಂ ಭಗವಾನ್ ದಿನೇಶೋ ಹ್ಯಾಯಾತಿ ದೇವಿ ಸದನಂ ಕುರು ಸುಪ್ರಭಾತಂ ಪಶ್ಯಾಂಬ ಕೇಚಿದ್ಧೃತ ಪೂರ್ಣಕುಂಭಾಃ ಕೇಚಿದ್ದಯಾರ್ದ್ರೇ ಧೃತ ಪುಷ್ಪಮಾಲಾಃ ಕಾಚಿತ್ ಶುಭಾಂಗ್ಯೋ ನನು ವಾದ್ಯಹಸ್ತಾಃ ತಿಷ್ಠಂತಿ ತೇಷಾಂ ಕುರು ಸುಪ್ರಭಾತಂ ಭೇರೀ ಮೃದಂಗ ಪಣವಾನಕ ವಾದ್ಯಹಸ್ತಾಃ ಸ್ತೋತುಂ ಮಹೇಶ ದಯಿತೆ ಸ್ತುತಿ ಪಾಠಕಾಸ್ತ್ವಾ ತಿಷ್ಠಂತಿ ದೇವಿ ಸಮಯಂ ತವ ಕಾಂಕ್ಷಮಾಣಾ ಹ್ಯುತ್ತಿಷ್ಠ ದಿವ್ಯ ಶಯನಾತ್ ಕುರು ಸುಪ್ರಭಾತಂ ಮಾತರ್ನಿರೀಕ್ಷ ವದನಂ ಭಗವಾನ್ ತ್ವದೀಯಂ ನೈವೋತ್ಥಿತ ಶಶಿಧಿಯಾ ಶಯಿತಸ್ತವಾಂಕೇ ಸಂಬೋಧಯಾಶು ಗಿರಿಜೇ ವಿಮಲಂ ಪ್ರಭಾತಂ ಜಾತಂ ಮಹೇಶ ದಯಿತೆ ಕುರು ಸುಪ್ರಭಾತಂ ಅಂತಶ್ಚರಂತ್ಯಾಸ್ತವ ಭೂಷಣಾನಾಂ ಝಲ್ ಝಲ್ ಧ್ವನಿಂ ನೂಪುರ ಕಂಕಣಾನಾಂ ಶ್ರುತ್ವಾ ಪ್ರಭಾತೇ ತವ ದರ್ಶನಾರ್ಥೀ ದ್ವಾರಿ ಸ್ಥಿತೋಹಂ ಕುರು ಸುಪ್ರಭಾತಂ ವಾಣೀ ಪುಸ್ತಕಮಂಬಿಕೆ ಗಿರಿಸುತೆ ಪದ್ಮಾನಿ ಪದ್ಮಾಸನಾ ರಂಭಾ ತ್ವಂ ಬರಡಂಬರಂ ಗಿರಿಸುತಾ ಗಂಗಾ ಚ ಗಂಗಾಜಲಂ ಕಾಳೀ ತಾಳಯುಗಂ ಮೃದಂಗಯುಗಳಂ ಬೃಂದಾ ಚ ನಂದಾ ತಥಾ ನೀಲಾ ನಿರ್ಮಲ ದರ್ಪಣ ಧೃತವತೀ ತಾಸಾಂ ಪ್ರಭಾತಂ ಶುಭಂ ಉತ್ಥಾಯ ದೇವಿ ಶಯನಾದ್ ಭಗವಾನ್ ಪುರಾರಿಹಿ ಸ್ನಾತುಂ ಪ್ರಯಾತಿ ಗಿರಿಜೇ ಸುರಲೋಕ ನದ್ಯಾಂ ನೈಕೋ ಹಿ ಗಂತು ಮನಘೇರಮತೆ ದಯಾರ್ದ್ರೇ ಹ್ಯುತ್ತಿಷ್ಠ ದೇವಿ ಶಯನಾತ್ ಕುರು ಸುಪ್ರಭಾತಂ ಪಶ್ಯಾಂಬ ಕೇಚಿತ್ ಫಲ ಪುಷ್ಪಹಸ್ತಾಃ ಕೇಚಿತ್ ಪುರಾಣಾನಿ ಪಠಂತಿ ಮಾತಃ ಪಠಂತಿ ವೇದಾನ್ ಭಗವಸ್ತವಾಗ್ರೇ ತೇಷಾಂ ಜನಾನಾಂ ಕುರು ಸುಪ್ರಭಾತಂ ಲಾವಣ್ಯ ಶೇವಧಿಮವೇಕ್ಷ್ಯ ಚಿರಂ ತ್ವದೀಯಂ ಕಂದರ್ಪ ದರ್ಪದಳನೋಪಿ ವಶಂಗತಸ್ತೇ ಕಾಮಾರಿ ಚುಂಬಿತ ಕಪೋಲಯುಗಂ ತ್ವದೀಯಂ ದ್ರಷ್ಟು ಸ್ಥಿತಾಃ ವಯಮಯೇ ಕುರು ಸುಪ್ರಭಾತಂ ಗಾಂಗೇಯತೋಯಮವಗಾಹ್ಯ ಮುನೀಶ್ವರಾಸ್ತ್ವಾಂ ಗಂಗಾಜಲೈ ಸ್ನಪಯಿತುಂ ಬಹವೋ ಘಟಾಂಶ್ಚ ಧೃತ್ವಾ ಶಿರಸ್ಸು ಭವತೀಮಭಿಕಾಂಕ್ಷಮಾಣಾಃ ದ್ವಾರಿ ಸ್ಥಿತಾ ಹಿ ವರದೇ ಕುರು ಸುಪ್ರಭಾತಂ ಮಂದಾರಕುಂದಕುಸುಮೈರಪಿ ಜಾತಿ ಪುಷ್ಪೈಃ ಮಾಲಾಕೃತಾ ವಿರಚಿತಾನಿ ಮನೋಹರಾಣಿ माल्यानि दिव्यपदयोरपि दातुमम्ब तिष्ठन्ति देवि मुनयः कुरु सुप्रभातम् काञ्चीकलापरिरम्भनितम्बबिम्बम् काश्मीरचन्दन विलेपित कण्ठदेशम् कामेश चुम्बित कपालमुदारनासा द्रष्टुं स्थिताः वयमये कुरु सुप्रभातम् मन्दस्मितं विमलचारु विशालनेत्रम् कण्ठस्थलं कमलकोमलगर्भगौरम् चक्राङ्कितं च युगलं पदयोर्मृगाक्षी द्रष्टुं स्थिताः वयमये कुरु सुप्रभातम् मन्दस्मितं त्रिपुरनाशकरं पुरारेः कामेश्वर प्रणयकोपहरं स्मितं ते मन्दस्मितौ विपुलः समवेक्षितुं ते मातस्थिताः वयमये कुरु सुप्रभातम् माता शिशूनां परिरक्षणार्थं न चैव निद्रावशमेति लोके मातात्रयाणां जगतां गतिस्त्वं सदा विनिद्रा कुरु सुप्रभातम् मातर्मुरारिकमलासनवन्दिताङ्घ्याः हृद्यानि दिव्यमधुराणि मनोहराणि श्रोतुं तवाम्ब वचनानि शुभप्रदानि द्वारि स्थिताः वयमये कुरु सुप्रभातम् दिगम्बरो ब्रह्मकपालपाणिः विकीर्णकेशफणिवेष्ठिताङ्गः तथापि मातस्तव देवि सङ्गात् महेश्वरो भूत् कुरु सुप्रभातम् अयि तु जननि दत्तस्तन्यपानेन देवी द्रविडशिशुरभूद्वै ज्ञानसम्बन्धमूर्तिः द्रविडतनयभुक्तक्षीरशेषम् भवानी वितरसि यदि मातः सुप्रभातम् भवेन्मे जननि तव कुमारस्तन्यपानप्रभावात् शिशुरपि तव भर्तुः कर्णमूले भवानि प्रणवपदविशेषं बोधयामास देवी यदि मयि च कृपाते सुप्रभातं भवेन्मे त्वं विश्वनाथस्य विशालनेत्रा हालास्य नाथस्य नुमीननेत्रा एकाम्रनाथस्य नुकामनेत्रा कामेशजाये कुरु सुप्रभातम् श्रीचन्द्रशेखर गुरुर्भगवान् शरण्ये श्रीचन्द्रशेखर गुरुर्भगवान् शरण्ये श्रीचन्द्रशेखर गुरुर्भगवान् शरण्ये त्वत्पादभक्तिभरितः फलपुष्पपाणिः एकाम्रनाथ दयिते तव दर्शनार्थी तिष्ठत्ययं यतिवरो मम सुप्रभातम् एकाम्रनाथ दयिते ननु कामपीठे सम्पूजितासि वरदे गुरुशङ्करेण श्रीशङ्करादिगुरुवर्य समर्चिताङ्घ्रिं द्रष्टुं स्थिताः वयमये कुरु सुप्रभातम् दुरितशमनदक्षौ मृत्युसन्त्रासदक्षौ चरणमुपगतानां मुक्तिदौ ज्ञानदौतौ अभयवरदहस्तौ द्रष्टुमम्ब स्थितोऽहं त्रिपुरदलन जाये सुप्रभातं ममार्ये मातस्त्वदीयचरणं हरिपद्मजाद्यैः वन्द्यं रथाङ्गसरसीरुहशङ्खचिह्नम् द्रष्टुं च योगिजनमानसराजहंसौ द्वारि स्थितोऽस्मि वरदे कुरु सुप्रभातम् पश्यन्तु केचिद्वदनं त्वदीयं स्तुवन्तु कल्याणगुणांस्तवान्ये नमन्तु पादाब्जयुगं त्वदीयाः द्वारि स्थितानां कुरु सुप्रभातम्। केचित् सुमेरो शिखरेति तुङ्गे, केचित् मणिद्वीपवरे विशाले, पश्यन्तु केचित् त्वमृदाब्धिमध्ये, पश्याम्यहं त्वामिह सुप्रभातम्। शम्भोर्वामाङ्कसंस्थां शशिनिभवदनां नीलपद्मायताक्षीं श्यामाङ्गां चारुहासां निबिडतरकुचां पक्वबिम्बाधरोष्टीं कामाक्षीं कामदात्रीं कुटिलकचभरां भूषणैर्भूषिताङ्गीं पश्यामः सुप्रभाते प्रणतजनिमताम्। अद्य नः सुप्रभातम् कामप्रदा कल्पतरुर्विभासी नान्यागतिर्मेननु चातकोऽहम्। वर्षस्य मोघः कनकाम्बुधाराः काश्चित्तु धाराः मयि कल्पयाशु। त्रिलोचनप्रियां वन्दे वन्दे त्रिपुरसुन्दरीं त्रिलोकनायिकां वन्दे सुप्रभातं ममाम्बिके। कामाक्षि देव्यम्बत वार्धदृष्ट्या कृतं मयेदं खलु सुप्रभातं। सद्य फलं मे सुखमम्बलब्धम् तथा च मे दुःखदशा गता हि। एवा प्रभाते पुरतस्तवार्ये पठन्ति भक्त्या ननु सुप्रभातम्। शृण्वन्ति ये वा त्वयि बद्धचित्ताः तेषां प्रभातं कुरु सुप्रभातम्।